लाइट्स कैमरा एक्शन।
हाय, मी क्रांती रेडकर। तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कैमरा एक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
ओके, मला सांग की तुला पॉकेट मनी मिळायचा का तुझ्या कॉलेज डेज मध्ये?
वीस रुपये।
आमच्याकडे पैसेच नसायचे तेव्हा, आई वगैरे पण खूप लिमिटेड पैसे द्यायचे। जायला यायला बस हा पास असायचा। जेव्हा मी रुईया नाट्यावलयमध्ये होते तेव्हा आय थिंक वी वर ऑल मिडल क्लास, म्हणजे असं कोणीच नव्हतं एक्सेप्ट फॉर मनवा। आय थिंक मनवा केम फ्रॉम लाईक अ वेल टू डू फॅमिली। सो आम्ही एक पावभाजी मागवायचो आणि मग त्याच्यात 12 जणी ते पाव खायचो। सो वी विश टू बी 6 ऑफ अस आणि आय स्टील रिमेंबर उगत लावल्यासारखं करायचं आणि तो पाव खायचा। पण त्याच्यात पण इतकी मजा यायची ना, आणि मनवाकडे पैसे असायचे तरी ती बिचारी तशी खायची, पण तो का तसं खाते नाही मजा आता आहे वगैरे। आईचा एक रोल होता, घरी कोणाच्याच जायचं नाही, त्यांना आपल्या घरी बोला। एके दिवशी मी माझी एक मैत्रीण होती, तिच्या शेजारच्या सोसायटीत राहायची आणि आय वेंट टू अ हाऊस यार, आणि 5-10 मिनिटांसाठी गेलेले, पाचवीत वगैरे असेल देवा पाचवीत। आणि माझ्या आईनी तिला मी सापडले आणि कोणीतरी तिला सांगितलं की वो वहां गई है मैजमिन के पास। तर ती आली घर तिकडे आणि तिने मला बदडवून, म्हणजे लिटरली शी स्लॅप्ड मी टिल द टाइम आय रीच्ड होम इन फ्रंट ऑफ एव्हरीबडी, सो दॅट मला ते लक्षात राहील की मी कोणाच्या घरी नाही गेलं पाहिजे कधी। आय डोंट नो का, पण तिचं ते एक फिक्स्ड होतं, गेट देम टू आवर हाऊस, फीड देम, खायला प्यायला द्या, मजा करा, एन्जॉय करा, आपली खेळणी त्यांना द्या, त्यांच्या घरी नाही जायचं। तो हा वियर्ड एक रूल होता जो माझ्यासाठी,
स्ट्रिक्ट मॉमी,
व्हेरी स्ट्रिक्ट। अरे बापरे, माझी आई तर किती आम्हाला बोलायची, आणि इतकं बोलायची ना की आम्ही नंतर कोरडे झालेलो।
आता तुझा इंडस्ट्रीचा प्रवास कसा सुरू झाला?
मी रुईयाला होते जसं आय सेट, आणि मला खूप आवड होती ऑलरेडी स्टेजवर, आणि म्युझिक कॉम्पिटिशन असू दे, एलिक्वेशन असू दे।
पण आय एम सॉरी टू इंटरप्ट, पण तू लहानपणापासूनच ठरलं होतं की तुला ऍक्ट्रेस व्हायचं?
नाही नाही नाही, अजिबातच नाही, मला सायकोलॉजिस्टच व्हायचं होतं, पण मला आवडायचं ते सगळं। आणि मग मी जेव्हा रुईयाला गेले तेव्हा माझी एक मैत्रीण होती आरती रंगन म्हणून, नाट्यावलेचा नोटीस बोर्ड लागलेला की कोणाला इंटरेस्ट असेल आय एन टी मध्ये भाग घेणार तर तुम्ही या। सो ती जात होती आणि ते कॉलेज नंतर होतं संपल्यावर, तर ती म्हणाली की कोणीच नसणार माझ्याबरोबर तर तू ये। सो मी गेली तिच्याबरोबर आणि केदार शिंदे ऑडिशन घेत होते, आणि मग केदार एक ओव्हरऑल राऊंड घेत होता सगळ्यांमध्ये टू सी की कोण आहे काय आहे। त्याने मला विचारलं तू दिलीस का ऑडिशन, तर मी म्हटलं नाही मला नाही, मी हिच्याबरोबर आले सुचले टू दे ना यू ऑल्सो डू समथिंग। तर मग त्यांनी मला मराठीत पॅसेज दिला, एकतर कॉन्व्हेंटमधून अभ्यास झालेला ते मराठीत अक्षरच लागत नाही, तर मी त्याला मला एक 5 मिनिटं द्याल का तुम्ही, म्हणून 5 मिनिटात ते सगळं वाचून घेतलं आणि आय परफॉर्म नाही वाचलं मी तिकडे। सो ही सेड की ओके, काहीच रिॲक्ट नाही झाला तो। आणि नेक्स्ट डे ते सिलेक्टेड लोकांची नावं नोटीस बोर्डवर लागणार तुम्हाला बघायला सांगितलं आहे। सो माझं नाव होतं त्या 40 लोकांमध्ये आणि आय हॅव नो आयडिया ग, म्हणजे त्या दिवशी जर केदारनी ठरवलं असतं ना छोड नाही का क्यू नाम लिखणे का किंवा एवढं काही, मी खूप ग्रेट केलंच नव्हतं की त्यांनी नाव लिहावं। दॅट्स वाय आय से ना इट्स ऑलवेज इट युअर डेस्टिनी। तिथे तसंच झालं की माझं नाव त्या दिवशी केदारनी लिहिलं म्हणून मी नाट्यवलेमध्ये गेले आणि म्हणजे पुढे झालं ते झालं।
आणि अर्थात मग त्यानंतर तुझं मराठीतलं कोंबडी पळाली हे गाणं खूप फेमस झालं, सो टेल अस समथिंग अबाउट दॅट एज वेल।
मी एक सिरियल केली कॉलेजमध्ये असताना ज्याचं नाव होतं आमच्यासारखे आम्हीच, जी केदारनीच डिरेक्ट केली। सो माझं पहिली एकांकिका, पहिलं नाटक तू तुम्ही, मी पहिली सिरियल केदार। सो त्या सिरियलमध्ये शुभा खोटे आणि भावना बलसावर दोघी होत्या आणि प्रशांत दामले अंकुश चौधरी, तर त्या मला म्हणाल्या तू नाटकात इंटरेस्टेड आहेस का, मी करत असतो, म्हणले या वाय नॉट। सो आय स्टार्टेड डुईंग दॅट आणि भर दाबोळकरची नाटकं। तो ह्यामुळे ना मधली एक 4 वर्ष मी खूप फिरले, बिकॉज हिंदी आणि इंग्लिश नाटकाचे खूप बाहेरगावी प्रयोग होतात। सो आय डिड दॅट आणि मग इन 2005 केदार जत्रा करत होता, आणि मग आय थिंक अदितीचं आधी कास्टिंग होतं, अदिती सारंगधर प्रिया बेर्डेच्या रोलला
बस,
आणि प्रिया बेर्डे लक्षामामा होता तेव्हा आणि या प्रोसेसमध्ये लक्षामामा गेला। सो देन मग काय करायचं, मग प्रिया बेर्डे त्या रोलसाठी एकदम छान फिट होतील आणि त्यांना आता ह्या सगळ्यांना आपण बाहेर काढलं पाहिजे। सो प्रिया ताईला विचारलं, तिने लगेच होकार दिला आणि मग अदितीला सांगितलं की तू हा रोल करशील का शेवंतीचा जो माझा होता। सो ती म्हणाली की आय वॉज साइन फॉर दॅट रोल। सो फॉर ना, आणि तेव्हा अदिती वॉज ॲट हर पीक, बिकॉज तिचं वादळवाद सुरू होतं आणि सगळंच होतं। सो अदितीला देर वॉज नो लुकिंग बॅक। सो तिने डिक्लाईन केला तो रोल आणि शूटिंगला एक आठवडा होता जेमते, की आता निघायचे साताऱ्याला, आता काय करायचं काय करायचं. आणि मी आणि भारती मावशी नाटक करत होतो आणि भारती मावशी आणि केदार पण व्हेरी क्लोज होते. सो तो म्हणा ती म्हणाली अरे तू क्रांतीला विचार ना. आणि तो म्हणाला अश्युड यार हे नावच माझ्या डोक्यातून निघून गेलं. त्याचा मला फोन आला आणि बाय दॅट टाइम आय डन गंगा जलन. सो तो मला म्हणाला की तू करशील का जत्रा म्हणून एक फिल्म करतोय मी आणि त्याची गोष्ट. म्हणले ए गोष्ट बिष्ट काय कधी करायचं सांग मला. तो म्हणाला आपण करतोय. सो मी गेले शिवाजी मंदिरला त्याला भेटले आणि जस्ट हॅपन्ड. सो
अँड दॅट सॉन्ग वेंट व्हायरल. हाव म्हणजे अजून पण ते म्हणतात
म्हणजे इट जस्ट मेड इट म्हणजे इट्स गॉन इन टू द हिस्ट्री.
आय नो
कॉमेडी वेंट इन टू द हिस्ट्री.
तू म्हणालीस तसं की प्रकाश झा यांची तू फिल्म केलीस गंगाजल. मग हिंदी मधला प्रवास का थांबवलास?
नाही असं नाही आहे बेसिकली गंगाजल नंतर ना मला खूप त्याच पद्धतीचे रोल्स यायला लागले.
आणि ती कशी मिळाली?
हिरो की बहन? मला कोणीतरी कास्टिंग डायरेक्टर होते त्यांनी सांगितलं की प्रकाश झा उनकी अगली फिल्म के लिए कास्टिंग कर रहे तर आप जाके मिल के आओ. मग मी गेले त्यांना भेटले. मग ते म्हणाले तुम्ही क्या किया है? तर मी म्हणले मैंने हिंदी और इंग्लिश थिएटर किया है. अच्छा हिंदी इंग्लिश किया है ओके. नाही मैंने मराठी भी किया. मेरी शुरुआत मराठी से हुई है. अच्छा यू आर महाराष्ट्रियन? आई सेड या यू डन मराठी थिएटर. आणि त्यांचा प्रचंड विश्वास आहे मराठी आर्टिस्ट जे थिएटरमधनं आले आहेत. सो ते त्यांनी मला ऑडिशनही नाही केलं. ही डिडंट इवन ऑडिशन. मी लाईक की मराठी थिएटर किया ना ओके चल. सो ही इज लाईक दॅट. सो इट जस्ट हॅपन्ड. आणि कारण मोहन जोशी मोहन आगाशे हे त्यांचे खूप जवळचे नट आहेत. सो ही हॅज गुड अमाऊंट ऑफ फेथ इन देम.
सो पण तुला रिपिटेटिव्ह
तसेच सगळे रोल्स येत होते सगळे. ही बहीण आहे किंवा हिरोईनची मैत्रीण आहे आणि आय डिंट वॉन्ट टू डू ऑल दॅट. सो देन आय वॉज लाईक की नाही नो मग मला नाही करायचं आहे. आणि ॲट द सेम टाईम मग मी हिंदी सिरियल्स करायला लागले. राणी पद्मिनी किंवा लेडी स्पेशल अशा सोनीच्या मी चांगल्या सिरियल्स केल्या इन दॅट पिरियड. आणि देन आय केप बॅलन्सिंग बिटवीन फिल्म्स अँड
करेक्ट. कितीही तुम्ही एस्टॅब्लिश असला तरी सुद्धा कलाकाराचा एक वेगळा स्ट्रगल असतो. सो मला सांग की तुझा काय स्ट्रगल होता? तुला कधी कोणी चीट केलं का? तुला कधी कोणी खूप प्रॉमिसेस केले आणि मग त्यानंतर तुला काहीतरी वेगळंच बघायला मिळालं असं काही झालं का?
खूप स्ट्रगल होता. आय रिमेंबर एका फिल्मचं मी ऑडिशन दिलेलं आणि त्यांनी मला ऑलमोस्ट सांगितलं या या डन है आपका डन है सिर्फ आपको मुझे इंडियन कॉस्ट्यूम में देखने का. म्हणले इंडियन तो मैंने लाया नाही आहे तो आप जाके ला सकते है क्या? म्हणलं आणि सांताक्रूजला तेव्हा तर रिक्षा टॅक्सीला पण पैसे नसायचे. सो मी म्हटलं सांताक्रूजवरून आता मी तेव्हा कांदिवलीला राहायचे. तर म्हटलं मुझे एक घंटा लगे एक दीड घंटा. मग मी गेले ऑल द वे ट्रेन पकडली घरी गेले कॉस्ट्यूम घेतला परत आले आणि वेन आय रीच देअर ते म्हणाले हां बोलिये. म्हटलं नाही आपने मुझे बोला था ना की वो कॉस्ट्यूम मैं लेके आया. अच्छा 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 नहीं नहीं वी जस्ट कास्टेड दिस अदर गर्ल यार. अरे आपने तो बोला था एक डेढ़ घंटे में आ जाओगे करके. तो मतलब हाँ लेकिन मुझे थोड़ा लेट हो गया. मैं ट्रेन से गई ना कांदिवली. अरे आप क्यों गए इतना लाने के लिए? आपने पहले बोलते अगर कांदिवली से लाने वाले हो आप तो मैं बोलता आप मत लाओ करके. लेकिन आपने तो बोला था मेरा ऑलमोस्ट डन है. नहीं मतलब डन ऑलमोस्ट ऐसा ये नहीं था कि मैंने आपको लॉक कर दिया है. तो ये आई फेल्ट सो बैड लाइक. आणि मी बाहेर जाऊन इतकी रडले. आय फेल्ट सो बॅड कारण की मी इतकी मेहनत करून गेलेले
आणि होप्स दाखवल्या कदाचित तुला त्याच्यामुळे तुला जास्त फील
झालं. व्हेरी बॅड व्हेरी बॅड. सो असे असतात असे अनेक इन्सिडेंट्स असतात. म्हणजे माझी पहिली ॲड मला 60 ऑडिशन्स नंतर मिळाली. 60 काही काही लोकांना 100 नंतर मिळते. मला नशीब 60 नंतर मिळाली. बट
ॲड
ॲड्स ॲड्स या माझी फर्स्ट ॲड होती डेटॉल सोपची. सो आणि त्यानंतर मी खूप ऍड्स केल्या. दिस वॉज इन बिटवीन 2001 and 2005 बिफोर जत्रा हॅपन्ड. सो त्यावेळेला ऑडिशनला मी विद्या बालन मीता सावरकर एक तनू म्हणून मॉडेल होती आणि दीपा परब अंकुशची बायको. सो अशा आम्ही पाच नेहमी शॉर्टलिस्ट व्हायचो आणि पहिले नेहमी विद्याला मिळायची ऍड आणि त्याच्यानंतर दीपाला
मिळायची. आय नो आय सीन हर इन मेनी ऍड्स यार. 93.5 रेड एफएम बजाते रहो. दिस इज कलाकार श्रुती.